लूक अध्याय 23। मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी त्याला येशूला पिलाताकडे नेले व ते त्याच्यावर आरोप करू लागले। ते म्हणाले,
आम्ही या माणसाला लोकांची दिशाभूल करताना पकडले। तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की तो स्वतः ख्रिस्त एक राजा आहे।
मग पिलाताने येशूला विचारले,
तू यहुदांचा राजा आहेस काय?
येशू म्हणाला,
मी आहे, हे तू म्हणतोस ते बरोबर आहे।
मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला,
या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही।
पण त्यांनी आग्रह धरला। ते म्हणाले,
यहुदियातील सर्व लोकांना तो आपल्या शिकवणीने भडकावित आहे। त्याने गालिलापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे।
पिलाताने हे ऐकले तेव्हा त्याने विचारले की
हा मनुष्य गालिलाचा आहे काय?
जेव्हा त्याला समजले की येशू हेरोदाच्या अंमलाखाली येतो तेव्हा त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले। तो त्या दिवसात यरुश्लेमामध्येच होता। हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्याला फार आनंद झाला, कारण त्याने त्याचविषयी ऐकले होते व त्याला असे वाटत होते की तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल। त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले पण येशूने त्याला उत्तर दिले नाही। मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे होते। ते त्याच्या विरुद्ध जोरदारपणे आरोप करीत होते। हेरोदाने त्यांच्या शिपायासह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली। त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्याला पिलाताकडे परत पाठविले। त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले। त्यापूर्वी ते एकमेकांचे वैरी होते। पिलाताने मुख्य याजक, पुढारी आणि लोकांना एकत्र बोलावले। तो त्यांना म्हणाला,
तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले। आता मी त्याची तुमच्या समोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध जे आरोप करीत आहात त्याच्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही। हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही, कारण त्याने त्याला परत आमच्याकडे आणले आहे। तुम्हीही पाहू शकता की मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्यांनी काहीही केलेले नाही, म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो।
पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले,
या माणसाला ठार करा आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा।
बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती। त्याने काही लोकांना ठारही केले होते, त्यामुळे त्याला तुरुंगात टाकले होते। पुन्हा पिलात त्यांच्याशी बोलला, कारण येशूला सोडण्याची त्याची इच्छा होती, पण ते ओरडतच राहिले,
त्याला वधस्तंभावर स्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर स्तंभावर खिळा।
तिसऱ्यांदा पिलात त्यांना म्हणाला,
परंतु या माणसाने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्या विरुद्ध काहीही आढळले नाही। यास्तो मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो।
परंतु ते मोठ्याने ओरडतच राहिले आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याची मागणी करू लागले आणि त्यांच्या ओरडण्याचा विजय झाला। पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले। जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्याला त्याने सोडून दिले। पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले। ते त्याला घेऊन जात असताना कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले। तो शेताकडून येत होता। त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला व त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मागे वहावयास लावला। लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागे चालला होता। त्यामध्ये त्याच्यासाठी शोक करणाऱ्या आणि रडणाऱ्या काही स्त्रियांचाही समावेश होता। येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला,
येरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळासाठी रडा, कारण असे दिवस येत आहेत जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांज आहेत आणि धन्य ती गर्भाशय ज्यांनी जन्म दिले नाहीत, व धन्य ती स्तने ज्यांनी कधी पाजले नाही। तेव्हा ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा, आणि ते टेकड्यास म्हणतील, आम्हाला झाका। जर लोक असे करतात जेव्हा झाड हिरवे असते, तर झाड सुकल्यावर काय होईल?
दोन दुसरी माणसे जी दोघेही गुन्हेगार होती, त्यांनाही मृत्यूदंडांच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नेत होते। आणि जेव्हा ते गुन्हेगारासमवेत कवटी म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारामध्ये खिळले। एका गुन्हेगाराला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले। नंतर येशू म्हणाला,
हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही।
त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले। लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले,
त्याने दुसऱ्यांना वाचवले। जर तो ख्रिस्त देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे।
शिपायांनीही त्याची थट्टा केली। ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली आणि ते म्हणाले,
जर तू यहुद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव।
त्याच्यावर असे लिहिले होते, हा यहुदी लोकांचा राजा आहे। तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला। तो म्हणाला,
तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हालाही वाचव।
पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला,
तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे, पण आपली शिक्षा योग्य आहे, कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे। पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही।
नंतर तो म्हणाला,
येशू, तू आपल्या राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर।
येशू त्याला म्हणाला,
मी तुला खरे सांगतो, आज तू माझबरोबर सुखलोकात असशील।
त्यावेळी जवळजवळ दुपारचे 12 वाजले होते आणि 3 वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला। त्या दरम्यान सूर्य प्रकाशला नाही आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे 2 भाग झाले। येशू मोठ्या आवाजात ओरडला,
पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो।
असे म्हटल्यानंतर तो मेला। जेव्हा रोमी सेवा अधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले, तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला,
खरोखर हा नीतिमान मनुष्य होता।
हे दृश्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या तेव्हा ते छाती बडवीत परत गेले। परंतु त्यांच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले। त्यामध्ये गालिलाहून त्याच्या मागे आलेल्या स्त्रियाही होत्या। तेथे एक योसेफ नावाचा मनुष्य होता। तो यहुदी सभेचा सभासद होता। तो चांगला आणि धार्मिक मनुष्य होता। तो सभेच्या निर्णयाशी व कृतीशी सहमत नव्हता। तो यहुदियातील आरिमिया थाई नगराचा होता। तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता। हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले। ते त्याने वधस्तंभावरून खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले। नंतर ते खडकात खोदलेल्या कबरीत ठेवले। ही कबर अशी होती की जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते। तो शुक्रवार तयारीचा दिवस होता आणि शब्बात सुरू होणार होता. गालिलाहून येशू बरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केले. शब्बात दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.